हेलो, अभिजीत सर बोलता है का? अभिजीत सर बोलता है, मी सिद्धेश बोलतो सर, पनासकर स्कीम मधून. मागे आपण फ्लॅटसाठी चौकशी केली होती सर. बरं, तुम्ही आता तरी बघत होतात ना सर? बरं बरं, एक महिनाभरानंतर इंटरेस्ट घ्याल का? म्हणजे त्यावेळेला कॉल करतो मी आपल्याला. ठीक आहे सर, थँक्यू.